नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. डिजिटल भौशीक मुळावी साधन सुविधा ही काळाची गरज असून सरकार डिजिटल सुविधा सगळ्या गांवांनी विस्तार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. शेतकी भलायकी आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रगिन्यानाची व्हड भूमिका असू येता असे परोपकारी बिल गेट्स हांचे कडेन संवाद साधताना तांणी सांगले. आमी आळशीपणातल्यान एआयचेर आदारून रावतात जाल्यार तो चुकीचो मार्ग असे मोदी हांणी मुखार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वा एआय या विषयाचेर उलयताना सांगले. एआय हे एक बरे साधन, पूण योग्य प्रशिक्षण नासले जाल्यार ताजो गैरवापर जावपाची शक्यताय आसा. एआय वापरून तयार केल्ल्या आशयाचेर स्पष्ट वॉटरमार्क आसपाक जाय, जाका लागून दिशाभूल जावपाची शक्यताय उणी जातली असे तांणी सुचयले. लोकांमदी तंत्रगिन्यानाचेर विश्वास वाढोवपा खातीर समाजांतली उदयोन्मुख प्रतिभा सातत्यान योगदान दिवपाक शकता आनी ताजे मोल वाढोवपाक शकता हाची जतनाय घेवपाक सरकार कश्टीबद्ध आसा अशे तांणी मुखार म्हणले. परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांणी युक्रेनाचे समकक्ष दिमित्रो कुलेबा हांचे कडेन नवी दिल्लींत द्विपक्षीय चर्चा केली. तांणी परस्पर हिताच्या जागतीक आनी प्रादेशिक प्रस्नांचेर उलोवप केले. द्विपक्षीय सहकार्यासयत एकंदर संबंध घटमूट करपाच्या भारताच्या वचनबद्धतायेचो तांणी पुनरुच्चार केलो. युक्रेन परराष्ट्र मंत्र्याचे भेटेक लागून युक्रेनातली परिस्थिती समजून घेवपाची संद मेळटा अशे बसके वेळार उक्तावण निवेदनात डॉ जयशंकर हांणी सांगले. फाटल्या म्हयन्यात तांचे मदीं वेगवेगळ्या पावण्यार संवाद झाला आनी कांय द्विपक्षीय यंत्रणाय मेळ्यात, जाका लागून द्विपक्षीय संबंधात गती निर्माण झाल्या अशे तांणी मुखार सांगले. युक्रेनाचो परराष्ट्र मंत्री काल दोन दिसांच्या भोंवडेर भारतान पावला. जम्मू काश्मीरातल्या रामबनान जाल्ल्या अपघाताचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख उक्तायला आनी दरेका मेल्ल्या मनशाच्या लागीच्या नातांतल्या लोकांक प्रधानमंत्री राष्ट्रीय आधार निधीतल्यान 2,00,000 रुपयांच्या अनुग्रहाची घोषणा केल्या. जखमींक 50,000 रुपया दिवप जातले. मोदी हांणी आपल्या संदेशांत परिणाम जाल्ल्या कुटुंबियांकडेन दुःख उक्तायला आनी जखमी लोक बेगीन बरे जावचे अशे मागणे केला. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग कुशीक आशिल्ल्या रामबन जिल्ह्यातल्या बॅटरी चेश्मा लागसर आयज जम्मू श्रीनगराक वचपी प्रवासी गाडी रस्त्यावयल्यान वळून खोल खड्ड्यान पडून उण्यान उणे 10 जाणांक मरण आयला. थळावे अधिकारी बेगीन अपघात जाल्ल्या सुवातेर पावले, पूण ह्या वाठारांत आव्हानात्मक भूंयप्रदेश, काळोख आनी खर पावस हाका लागून रोखडेच बचाव यत्न करपाक मेळ्ळे नात. मरण आयिल्ले चडशे भायले कामगार, जे कामाक लागून काश्मीराकडेन वचपाचे आशिल्ले. मरण आयिल्ल्यांचो नेमको आंकडो आनी जिवंत उरिल्ल्या खंयच्याय मनशाची स्थिती अजून कळूंक ना. मजत कार्यावळ चालू आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत ह्या घडणुकेचेर दुःख उक्तायला. गव्हाच्या साठ्याची माहिती सक्तीन जाहीर करपाचो आदेश सरकारान दिला. सगळ्या राज्यांतल्या आनी संघ राज्यांतल्या वेपारी, ठोक विक्रेत्यांक, किरकोळ विक्रेत्यांक, व्हड साखळी किरकोळ विक्रेत्यांक आनी प्रक्रिया करप्यांक फुडल्या आदेशामेरेन 1 एप्रील सावन लागू जावपी गव्हाच्या साठ्याची स्थिती जाहीर करची पडटली अशे गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान आयज सांगले. एकंदर अन्न सुरक्षा व्यवस्थापन करपा खातीर धान्य साठो आनी नीतीभ्रष्ट तर्क आडोवपा खातीर हो निर्णय घेतला अशें तातूंत म्हणला. सगळ्या वर्गांतल्या संस्थांनी तांदळाच्या साठ्याची घोषणा पयलींच सुरू आसा. अन्न आनी भौशीक वितरण खातें गंव आनी तांदळाच्या साठो स्थितीचेर बारीक नदर दवरून दरांचेर नियंत्रण दवरून देशांत सोंपेपणान उपलब्धताय सुनिश्चित करता. सरकारी ई मार्केटप्लेस म्हळ्यार जीईएम हांणी जीएमव्ही म्हळ्यार एकंदर वेपारी म्हालदरांत विक्रमी 4,00,000 कोटी रुपयांनी चालू आर्थिक वर्स बंद केला. फाटल्या वित्तीय वर्साच्या तुलनेत जीएमव्ही दुप्पट जाला. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना जीईएम मुखेल कार्यकारी अधिकारी पीके सिंग हांणी सांगले, हे जेम पोर्टलाच्या खाशेल्या डिजिटल क्षमता आनी कार्यक्षमतायेची गवाय दिता, जाका लागून भौशीक खरेदींत चड कार्यक्षमताय, पारदर्शकताय आनी विनाशीलताय सुलभ जाल्या. फाटल्या अर्थिक वर्सा जीएमचेर खरेदी जाल्ल्या सेवांच्या मळार 205% उल्लेखनीय उदरगत दाखयल्या. वोकल फॉर लोकल, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, स्टार्टअप रनवे ह्या सारख्या उपक्रमावरवी जेएम कंपनीनी घरगुती वेवसायांक वाडपाक आनी फुलपाक एक समान मळ दिला अशें तांणी मुखार म्हळें. येशू ख्रिस्ताक कुरसार मारिल्ल्या दिसाची याद म्हूण संवसारभर आयज गूड फ्रायडे पाळटात. या दिसा येशू ख्रिस्तान सगळ्यांच्या मोगान आनी मनीसपणाच्या पातका खातीर त्रास सोसताना आपल्या जीवाचे बलिदान दिले. इस्टर आयतारा पयली येवपी गुड फ्रायडे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची वळख करून दिता. या दिसा इगर्जी आनी चॅपलांनी प्रार्थना आनी मिसा घडोवन हाडल्यात. ताका होली फ्रायडे, ग्रेट फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे आनी इस्टर फ्रायडे अशेंय म्हणटात. गुड फ्रायडेच्या निमतान लोक एकमेकाच्या सुखाची कामना करतात. इस्टराची परब आयतारा 31 मार्चाक जातली. बॅडमिंटनात आयज सांज वेळार माद्रीद स्पेन मास्टर्स सर्तीच्या बायलांच्या एकेरी क्वार्टर फायनलींत भारताची शटलर पीव्ही सिंधू थायलंडची सुपानिदा काटेथोंग हांचे आड खेळटली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.